कुठलंही लग्न कार्य, कुठलाही समारंभ म्हटला की त्याची सुरुवात होते ती म्हणजे इन्व्हिटेशन कार्डपासनं, पत्रिकेपासनं. आणि मग आजकाल तर इतकी फॅशन निघाली आहे की त्या पत्रिकेवरतीच पर इन्व्हिटेशन कार्ड हजारो रुपयांचा खर्च केला जातो. सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक तुमच्या सोबत आहे एमएच 93.5 मध्ये. आणि नेमकं काय माहितीये का, पत्रिका म्हटलं की ती अशी खूप सुंदर आणि अगदी दिसायला खूपच अशी अट्रॅक्टिव्ह आणि खूप महागडी वगैरे असायला पाहिजे असं सुद्धा बऱ्याच लोकांना वाटत असतं. पण पत्रिकेचा उद्देश काय असतो की आमंत्रण देणं. आता ते आमंत्रण देण्याचं काम झालं म्हणजे झालं ना, मग हीच आयडिया जी आहे ती संजय पवार सरांनी घेतली आणि त्यातनं अगदी क्रिएटिव्ह प्रकारची पत्रिका त्यांनी क्रिएट केली. नेमकं याला लोकांचा रिस्पॉन्स कसा होता हे त्यांच्याचकडनं ऐकूयात. या पत्रिकेला जेव्हा तुम्ही लोकांच्या घरी जाताय आता इन्व्हाइट करण्यासाठी, सो कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे त्याला?
मला खरंच आनंद होतोय की ज्यावेळेस आम्ही ही पत्रिका मंत्रिता दिली त्यावेळेस अतिशय उत्स्फूर्तपणे म्हणजे अरे ही पत्रिका म्हणजे असं आश्चर्यकारक त्यांचे उद्गार असतात. आणि पुन्हा त्यांनी पत्रिका बघितल्यानंतर वाचल्यानंतर प्रत्येक ओळ ती वाचते रिअली इट इज अप्रिशिएटेड बाय एव्हरीबडी इन नांदेड. प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आणि मला असं निश्चित वाटतं की किमान ह्या पत्रिका अशा किमान नांदेडमध्येच किमान एक 20 तरी लोक पत्रिका निश्चित छापतील.
त्यांना
एक कल्पना आवडली असं मला वाटतं.
किती युनिक आयडिया आहे ना, त्यांच्याशी बोलणार होतो आपण. पण असाच युनिकनेस, असाच अनोखा प्रयोग रोजच्या तुमच्या लाईफमध्ये तुम्ही कुठे कुठे करता ते सांगायचं आहे 9607007935 डायल करून. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.